करोति वाचानं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन क्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्ताङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्त्यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यस्यान्तन्नवितु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुप्तमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान् वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापड़ी, गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत्। सोहं योगरतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवं। स्वामी माधवनाथ वल्लभमतो वैराग्यरत्नाकरं, प्रेमा भक्त सुशांत दांत सुरुदं, उत्तुंगधिं वत्सलं। सोहं बोधशुचित्व पूर्ण सततं, तूर्यत्वमासाधितं। वंदे त्वां मकरंदनाथ यतिनं, रक्षस्वदीनांकितं। ओम। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत, श्रद्धामयोयं पुरुषः योयः श्रद्ध एव सः। 17व्या अध्यायातला तिसरा श्लोक आज आपण सुरू केलेला आहे। आपल्या सत्वाप्रमाणे त्याला अनुसरून प्रत्येक ठिकाणी ज्याची त्याची श्रद्धा असते, ज्याच्या त्याच्या सत्वाप्रमाणे त्याची श्रद्धा असते असं ते सांगतात। आपल्या अंतःकरणानुसार किंवा संस्कारानुसार किंवा जीवावर झालेल्या संस्कारानुसार त्याला सत्व असं म्हटलेलं आहे। त्या सत्वाला अनुरूप अशी श्रद्धा जो तो वागवतो। श्रद्धामयोयम पुरुषः हा लोक एकूणच श्रद्धामय असा आहे। योय श्रद्ध एव सहा, जो ज्या श्रद्धेचा असतो त्याला अनुसरून तो तसा वागतो। खूप चांगला श्लोक आहे। सर्वांच्याच ठिकाणी म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी असणारी जी श्रद्धा आहे ती श्रद्धा ही त्या व्यक्तीच्या सत्वाप्रमाणे असते असं ते म्हणतात। हे सत्व म्हणजे त्याची धारणा, त्याची जन्मतः धारणा असते, त्याची प्रकृती असते किंवा त्याची भावना तशी असते, त्याच्या अंतःकरणाची मान्यता तशी असते आणि त्याप्रमाणे त्याचा विश्वास असतो। ही मान्यता किंवा ही भावना किंवा हे जे संस्कार अंतःकरणावर झालेले ते जन्मजन्म चालत आलेले असतात, याच जन्मातले असतात असं नाही। तर बीज रूपानी लहान मुलाच्या ठिकाणी देखील हे जे सत्व म्हटलेलं आहे हे सत्व प्रत्येकाच्या ठिकाणी असतं। अगदी लहान असताना देखील युधिष्ठिर हा सर्वांपासून वेगळा दिसत असे, वेगळा वागत असे। अगदी लहान असल्यापासून भीम हा विशिष्ट प्रकारचं वर्तन करणारा असे असं लक्षात आलं. दुर्योधन हा विशिष्ट प्रकारचं वर्तन करणारा होता. त्यांना शिकवण्याच्याही आधी, त्यांच्यावर संस्कार करण्याच्याही आधी, त्यांचं जे सत्व होतं, त्यांची जी धारणा होती, ती धारणा विशिष्ट होती. आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कोणाकोणाची धारणा समंजस असते, अगदी लहान मुलं देखील जर पाहिली मॅटर्निटी होममध्ये जर तुम्ही गेलात आणि तिथं तुमच्या नशिबानी 10-12 बाळं तिथं तुम्ही पाहिली, नशिबानी म्हणजे कधी 7-8 असतात, कधी 3-4 असतात, जसे येतील तशी. पण जर 10-12 बाळं पाहिली तर लहान मुलं देखील काही अगदी इन्फंट बर का, पण काहींच्या चेहऱ्यावर अगदी विचारमग्नता असते, काही अगदी गंभीर असतात, काही चळवळ करत असतात, काही रडत असतात, कशानेच त्यांचं समाधान होत नाही, अशी काही असतात, काही खूप त्याही अगदी लहान अवस्थेमध्ये देखील डोळे उघडतील, बंद करतील, जांभया देतील, जीभ वेटाळतील, पायाची हालचाल करतील, तर काही नुसती शांत पडून राहिलेली असतात. अगदी मोठ्या माणसांसारखंच जर एखाद्या बागेत तुम्ही गेलात, जॉगिंग ट्रॅकमध्ये तुम्ही गेलात, तर अगदी तरुण मंडळी देखील बसून राहिलेली दिसतील, वृद्ध मंडळी देखील भरभर चालताना दिसतील, कोणी गप्पा मारताना दिसतील, तर कोणी आपल्या पद्धतीने नुसती बसलेली दिसतील. त्यांच्या वर्तनावरून त्यांचे स्वभाव कदाचित तुम्हाला जाणता येतील. जर तुम्ही तशा प्रकारचा अंदाज बांधायचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला थोडं समजायला कदाचित सुरुवात देखील होईल. त्यांचं जे सत्व असतं, त्यांची जी धारणा असते, त्यांचे जे संस्कार असतात, त्याप्रमाणे ती व्यक्ती असते, ती व्यक्ती तशी घडते. आणि हे जे संस्कार असतात, हे संस्कार म्हणूनच जीवावर पूर्वीच्या जन्मी झालेले देखील संस्कार असले पाहिजेत असं मानावं लागतं. अगदी तबल्यापेक्षा जेमतेम नाक वर येईल इतका छोटा मुलगा उत्तम तबला वाजवतो. त्याला बसायला थोडं वर गादी वगैरे द्यायला लागते, पण तो तबला वाजवताना दिसतो. तो या जन्मात याच्यातलं काहीच शिकलेला नाहीये. काही मुलं फार समंजस असतात, आपल्या जवळचा आहे ते द्यायची प्रवृत्ती असते, तर काही जणांची दुसऱ्याजवळ आहे ते घ्यायची प्रवृत्ती असते. ही जी प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीबद्दल ते म्हणतात. या प्रवृत्तीला ते सत्व असं नाव देतात. आणि सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत. आणि ती जी मूळ प्रवृत्ती किंवा मूळ धारणा असते, त्या धारणेप्रमाणे तो हळूहळू मोठा होतो. त्या धारणेवर काही संस्कार केले जातात. तरी देखील सगळी मुलं लहान असताना शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते असं आई वडील सांगतात म्हणून म्हणतात. पण शत्रुबुद्धी विनाशाय ही शत्रुबुद्धी नाहीशी झाली आणि जगात शत्रूच दिसेनासा झाला असे खूप कमी, इतके संस्कार करून देखील कमी निर्माण होतात. काही जण फार संशयी असतात. म्हणून हे जे सत्व आहे, हे सत्व मागच्या जन्मावरून ठरतं. माझ्याकडे एक जण आले, ते म्हणाले की ते एक प्रकारे निसर्गवादी होते, शेतीचा प्रयोग करतात, आणि सांगत होते की आपल्या इथला तांदूळ कोणता, बाहेरून आलेला तांदूळ कोणता, ते मला असं म्हणत होते की मी जवळपास 20 वर्षांपूर्वी बासमती तांदूळ आणला आणि तो लावत गेलो. आता त्या जमिनीला जसा बासमती तांदूळ निर्माण आता माझ्यासारखा तो झाला, आता त्या जमिनीसारखा झाला, 20 वर्ष त्याच्यावर संस्कार होत होत आता तो इथल्यासारखा झाला असं ते म्हणाले. शेतकरी पीक काढतो पण थोडं बियाणं राखून ठेवतो, खुंटीला टांगून ठेवतो, सगळं विकत नाही. पुढच्या वर्षी जे पेरायचं आहे ते थोडं ठेवून देतो, या वर्षी जे आलं ते पुढच्या वर्षी तो पेरणार आहे, सगळं विकणार नाहीये, सगळं खाल्लं जाणार नाहीये, काही बाजूला ठेवून दिलेलं आहे. हे बाजूला ठेवून दिलेलं आहे ते पुढच्या वर्षी पेरल्यावर उगवणार आहे, ते सत्व आहे. ती धारणा आहे, ती प्रकृती आहे. मी अशी गोष्ट वाचली, गोव्याचे आत्ताचे मुख्यमंत्री कोण, मनोहर पर्रिकर, त्यांनी सांगितलेली गोष्ट वाचली. ते असं म्हणाले की आम्ही लहान असताना गोव्याच्या जवळ तिथं कलिंगडाचं मोठं उत्पादन होतं, तर आम्ही शाळेत असताना तिथं जो मोठा बागायतदार होता तो बागायतदार कलिंगड खाण्याची स्पर्धा लावत असे. त्यांनी एका बागेच्या उद्घाटनाच्या वेळेलाच केलेलं भाषण आहे. ते असं म्हणाले की मी लहान असताना इथं त्याच गावात ते गेलेले होते, अमुक अमुक बागायतदार, आणि आमच्या पुढं मोठी मोठी कलिंगडं ठेवली जात असत आणि तुम्हाला जेवढी खायची तेवढी खा, पोटभर खा असं तो सांगत असे. आणि आम्ही सगळी शाळेतली मुलं हिरिरीनी आम्ही कलिंगड खात असू असं ते म्हणाले. सगळी कलिंगड विकत नसत. ते म्हणाले नंतर मला, मी आयआयटी मध्ये गेलो, शिकून पासआउट होऊन गेलो, परत जेव्हा इकडे वाऱ्या सुरू झाल्या तेव्हा असं कळलं की ते आम्हाला स्पर्धा म्हणून जी कलिंगड खायला देत असत ती मोठी देत असत आणि ती परत लावली जात असत, त्या बिया परत पेरल्या जात असत, त्यामुळे मोठी पैदास, मोठी कलिंगड ही त्यांची खासियत होती. ते बागायतदार गेले आणि त्यांच्या मुलांनी मोठ्या कलिंगडाला चांगला भाव येतो म्हणून ती विकायला सुरुवात केली. सरसगट स्पर्धा तशीच ठेवली, पण मग स्पर्धेकरता मुलांना द्यायचेत ती काय द्यायचेत म्हणून छोटी कलिंगड द्यायला सुरुवात केली. तर आता ते म्हणाले इथं छोटी कलिंगड येतात कारण त्याचं बी गेलं. आम्हाला नंतर मला असं कळलं की ते आमच्या मुलांकडून त्यांच्या बिया संरक्षित करत होते. गडी लावून कलिंगड कापून त्याच्या बिया काढून जपून ठेवणं असं करायच्याऐवजी कलिंगड आम्हाला खायला देत असत आणि त्याच्या बिया ते राखून ठेवत असत आणि त्या पुढच्या वर्षी लावत असत. त्यांच्या मुलांनी अधिक पैशाकरता म्हणून मोठी कलिंगड विकली आणि आता सरसगट जी कलिंगड आहेत ती छोट्या आकाराची व्हायला लागली. ही जी मोठी कलिंगड त्याचं बियाणं गेलं, ते जर राखलं असतं तर परत मोठं कलिंगडच निर्माण होतं, ते सत्व आहे. नंतर आलेलं पीक हे आधीच्या पिकाचं सत्व असतं. त्याप्रमाणे आपल्या इथं धारणा आहे की जीव हा संस्कार घेऊन येतो, त्यांनी पूर्वी कर्म केलेली आहेत आणि त्या कर्मांप्रमाणे तो संस्कार घेऊन येतो. त्याचबरोबर आई आणि वडील यांचे गुण देखील त्याला लाभतात, या दोन्ही गोष्टी लाभतात, त्याचे स्वतःचे संस्कार असतात आणि आई वडिलांचे गुण त्याला लाभतात। मुळात तुमची जी मुलं असतात जीन्स जो असतो तो स्वतःला राखण्यासाठी धडपडत असतो म्हणून तुमच्या ठिकाणी कामप्रेरणा असते। तो स्वतःला सुरक्षित करण्यासाठी धडपडत असतो म्हणून उपनिषद असं म्हणतात की आत्मा वै पुत्र नामासी। पुत्राच्या योगानी खरं म्हणजे त्या पुरुषाचा आत्माच परत जन्माला आलेला असतो, त्या घराण्याचं सत्व राखलं जातं। सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत, त्या घराण्याचं एक सत्व असतं, जातींचं एक सत्व असतं। हिटलरनी ज्यूंचा खूप छळ केला, जर्मनीमध्ये हे ज्यू सावकार होते आणि बरेचसे आर्थिक व्यवहार त्यांच्या हातात होते। त्यांनी हिटलरच्या कल्पनेप्रमाणे जर्मनीची खूप पिळवणूक केलेली होती, त्याचा एक संताप हिटलरच्या मनामध्ये होता। पण ही जमातच सावकारी जमात आहे, ते जर्मनीतच ते करत होते असं नाही तर सगळीकडे ते तसंच करत होते। म्हणून ज्या जाती देखील आहेत त्या जातींची देखील एक वैशिष्ट्य असतात। आणि त्या वैशिष्ट्याप्रमाणेच आपण वर्तन त्याचं होत असतं। म्हणून श्रद्धा श्रद्धेप्रमाणे निष्ठा म्हणजे वर्तन आणि त्या वर्तनाप्रमाणे त्याचं फळ, अशा प्रकारचा एक नियम म्हणून तयार झाला। म्हणून आपण केलेली जी कर्म असतात त्या कर्मांचे स्वतःवरच झालेले संस्कार म्हणजे मनावर बुद्धीवर, मी एक चांगलं कर्म केलं तर त्याचा बाहेर एक जसा चांगला परिणाम होईल तसा माझ्यावरही एक परिणाम होईल, माझ्या मनावर माझ्या बुद्धीवर माझ्या अंतःकरणावर। मी सत्य बोललो त्या सत्य बोलण्याचा माझ्यावरच परिणाम होतो, मी असत्य बोललो त्याचा माझ्यावरच परिणाम होतो। जर सतत असत्य बोलत गेलो तर मी बंडलबाज ठरतो, खोटं बोलणारा ठरतो। मग माझं सत्व तसं बनतं, या सत्वाचा जीवावरच परिणाम होतो, कारण जीवच देह मन बुद्धीची कर्म आपण करतो असं मानत असल्यामुळं आणि जीव ते संस्कार घेत असल्यामुळं ते संस्कार घेऊन जीव पुढच्या गतीला जातो। म्हणून जीवानी मिळवलेले संस्कार घेऊन त्याची पुढच्या जन्मातली कर्म सुरू होतील सत्वाप्रमाणे, आणि आई वडिलांकडून आलेल्या सत्वाप्रमाणे देखील तो घडेल आणि असा त्याचा प्रवास चालू राहतो। मागच्या जन्माचे संस्कार जसे आहेत तसेच या जन्मातल्या माता पित्यांचे झालेले संस्कार, त्या घराची जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्याप्रमाणे तो विचारसरणीला प्रवृत्त होतो आणि ते संस्कार त्याच्यावर होतात, तेही त्याचं सत्वच असतं। आणि मी मध्यंतरी असं वाचलं की ब्रिटनमध्ये मोठे मोठे गुन्हे ज्यांनी केले त्यांच्या मागच्या पिढ्या अशा तपासल्या गेल्या तर असं लक्षात आलं की जवळपास 70% मोठे गुन्हे करणारे जे लोक होते तर त्यांचे आई वडील त्यांचे आई वडील त्यांचे याच्यात कुठेतरी ही अशीच प्रवृत्ती होती। आणि आता जे चांगली मोठी पदं मिरवत आहेत, बुद्धिमान आहेत, काही शोध लावलेला आहे, समाजोपयोगी कामं केलेली आहेत, अतिशय श्रीमंत आहेत, तर त्यांचे आई वडील देखील त्यांचे आई वडील असे आणि मध्ये कोणाकोणाची संपत्ती गडप झालेली होती. म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये अतिशय संपन्नावस्था असतानाच त्याच्या पुढच्या पिढीच्या वेळेला ती संपन्नता निघून गेली तरी त्याच्या पुढच्या पिढीने ती संपन्नता त्याच्यापेक्षा जास्त जवळपास परत मिळवली असंही त्यांच्या लक्षात आलं आणि मग ते तंत्र परत चालू राहिलं. याचं कारण त्यांचं सत्व तसं होतं. जे पूर्वी अमीर उमराव काय म्हणायचं असे होते आणि तेव्हाच्या पार्लमेंटचे सदस्य होते, तर आता इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये जेव्हा सर्व्हे केला तेव्हा लोकशाही असून देखील आणि आपल्यासारखी घराणेशाही नसताना देखील तसा संबंध लागत होता. जवळपास 40% मंडळी त्यांचे कोणी ना कोणीतरी पूर्वज ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये देखील होते. हे जे सत्व आहे या सत्वाप्रमाणे मनुष्य मात्र पुढे जात राहतो. त्याच्यावर झालेले आई वडिलांचे संस्कार हे मोठ्या प्रमाणावर काम करतात. आजूबाजूचं वातावरण काम करतं, मग शिक्षण, संगत आणि त्याला आलेले अनुभव, त्यामुळे त्याचे निर्माण झालेले ग्रह, यामुळे एखादं बीज कसं तयार व्हावं तशी ती व्यक्ती, अंतर्व्यक्ती तयार होते. भगवंत सांगतात की संस्काराप्रमाणे किंवा अंतःकरणानुरूप श्रद्धा दिसून येते. तुम्ही नास्तिक असाल तर तुम्ही तुमच्या मुलांना शिकवता की झूट आहे सगळं, तुमच्या पेशीतूनही मुलांकडे ते चाललेलं असतं. शिवाय अशा आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेला जो जीव आहे तो देखील योग्य गर्भ शोधतच जन्माला येतो, त्यामुळे तोही तसाच तिथे जन्माला येतो असं होण्याची खूप शक्यता असते. आणि दुसरी शक्यताही खूप असते. जसं एकनाथ महाराजांच्या दोन्ही घराण्यांमध्ये, म्हणजे आईच्या बाजूनी आणि वडिलांच्या बाजूनी पूर्वी संत होऊन गेलेले होते, स्वामी स्वरूपानंदांचं चरित्र पाहिलं तर त्यांच्या घराण्यामध्ये पूर्वी एक महापुरुष असे संत होऊन गेलेले, समाधी घेतलेले. स्वामी माधवनाथांचं चरित्र जर वाचलं तर पूर्वी एक कोणीतरी असे होऊन गेलेले. ज्ञानेश्वर महाराजांचे वडील हे मोक्षाची अतीव इच्छा धरून आणि संसारामध्ये आपण एक प्रकारे बांधले गेलेले आहोत याचा खेद होऊन घर सोडून निघून गेलेले होते. पत्नीची संमती घेऊन ते निघून गेलेले होते. तिथे त्यांनी संन्यास घेतला. जेव्हा त्यांच्या सद्गुरूंना समजलं आणि सद्गुरूंनी त्यांना परत जायला सांगितलं संसारामध्ये, सद्गुरूंनी सांगितलं म्हणून ते परत आले. त्यांची मुलं महाराष्ट्रातले जे महान संत आहेत त्या महान संतांमध्येच आहेत चारही मुलं. म्हणून ते जीव देखील अशाच ठिकाणी जन्माला येतात. एक योग्य तत्रतम बुद्धिसंयोगात लभते पौर्व देहिकम, ते अशाच ठिकाणी जन्म घेतात की ज्या ज्या ठिकाणी त्यांची जी कृतकर्म आहेत त्या कृतकर्मांप्रमाणे त्यांना पुढे जायला संधी मिळेल. हो, आपण एक 2-4 मिनिटं शांत बसू. हरि 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 स्वामी जी स्वामी जी। आपल्या स्वतःचा जे जीवाच्या संस्कारांप्रमाणे किंवा धारणेप्रमाणे त्याचं जे सत्व असतं त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी श्रद्धा वास करताना दिसते। भगवंत पुढे असं म्हणतात की श्रद्धा मया अयम पुरुषा, हा पुरुष म्हणजे सगळा खरं हा लोकच, हा श्रद्धामय आहे, श्रद्धेचाच बनलेला आहे। स्वतःजवळ एक आचरण्याची श्रद्धा आणि त्याप्रमाणे वर्तन म्हणजे निष्ठा अशी प्रत्येकाची असते आणि त्याप्रमाणे तो श्रद्धामय असं जीवनच जपतो असं भगवंत म्हणतात। श्रद्धामयोयम पुरुषः, हा सगळा लोक श्रद्धामय आहे, जो ज्या श्रद्धेचा त्याला अनुसरून तो वर्तन करतो। योय श्रद्ध एव सहा, म्हणजे स्वतःची जी धारणा असते त्याला अनुसरून तो तशा प्रकारेच श्रद्धेय व्यक्ती ठरवतो। श्रद्धामयोयम पुरुषः म्हणजे तो तशाच प्रकारची श्रद्धा राखतो, याचा अर्थच असा की तो तशा प्रकारची श्रद्धेय व्यक्ती ठरवतो। श्रद्धेय व्यक्ती ठरवल्याखेरीज कोणाचीही जीवनात प्रगती होत नाही, म्हणजे भौतिकात नाही, शिक्षणात नाही, परमार्थात नाही। आपल्या स्वतःची जी बुद्धी आहे त्या बुद्धीला योग्य दिशेने नेणारा शिक्षक का असेना, त्याच्यावर श्रद्धा असणंच गरजेचं आहे। आणि असा हुशार विद्यार्थी त्या शिक्षकांवर श्रद्धा ठेवून चालतो। आपल्याला आवडणारा जो विषय आहे त्या विषयातला जो पारंगत आहे त्याच्यावर श्रद्धा ठेवतो। ज्ञान हे कोणालाच नसतं सुरुवातीला, श्रद्धेनेच ज्ञान मिळतं। श्रद्धावान लभते ज्ञानम हे खरंच आहे। एकदम ज्ञान होईल कसं? जर मला गणित शिकायचं असेल तर गणित मला जो उत्तम शिकवणार आहे त्याच्याकडूनच शिकायला पाहिजे आणि श्रद्धा ठेवून शिकायला पाहिजे। श्रद्धेवर टीका करण्यासारखं काही नाहीये। सगळे विषय हे श्रद्धेनेच शिकायचे असतात। याचं कारणच असं की या जगातल्या जगातली यच्च यावत गोष्ट, यच्च यावत संज्ञा या देखील सर्वांनी मान्य केलेल्या श्रद्धा आहेत। आंब्याचं झाड आहे का? हापूस आंब्याचं झाड आहे, पायरी आहे, रायवळ आहे, बाभळ आहे, त्याला बाभळ कोणी ठरवलं? आंब्याच्या झाडाला आंबा कोणी ठरवलं? हे नाव कोणी ठरवलं? कोणीतरी सांगणारच असतो की हा हे झाड याची त्वचा, याची कातडी अशी अशी आहे, याची सालं अशी असतात, या सालाची चव अशी असते, याची पानं अशी असतात, याला या काळामध्ये अशा प्रकारचा मोहोर येतो, त्याची अशी फलधारणा होते, त्याचं असं, याला आंबा म्हणतात। पण आंबा हे नाव देखील कोणत्याही भाषेमध्ये असणारं नाव हीच जिथं संज्ञा म्हणून ओळखण्याची खूण म्हणून श्रद्धेनेच तयार झालेली गोष्ट आहे। नाहीतर तसा कोणताच प्रकार नाही, कोणतंही नाव कोणतंही शास्त्र अगदी चंद्राला चंद्र आणि सूर्याला सूर्य याची जर उलटापालट झाली असती तरी आपल्याला चाललं असतं, काहीच फरक पडला नसता. आपण चंद्राला म्हणजे आता जो चंद्र आहे त्याला सूर्य म्हटलं असतो जर तशा श्रद्धेने सगळेच पूर्वीपासून म्हणत गेले असते तर. पटतंय का तुम्हाला? आणि सूर्याला चंद्र म्हटलं असतो म्हणून जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला ठेवलेल्या संज्ञा देखील जिथे श्रद्धा आहेत. श्रद्धामो योयम पुरुष हा याचा हा अर्थ आहे. म्हणून श्रेष्ठांचा आश्रय करणं हे खरं आहे की या जगात ज्ञान आमच्या आधीच उपस्थित आहे त्यामुळं त्या ज्ञानावर आम्ही प्रश्न विचारण्याचं काही कारण नाहीये. जसं याला आंबा कोणी ठरवलं हे मी विचारू नाही शकत. आता ती सगळ्यांची श्रद्धा झाली आता त्याच्याबद्दल प्रश्न होऊ शकत नाही. अमुक अमुक तारा याला ध्रुव तारा असं कोणी ठरवलं? कोणी नाही ठरवलं. आता आता ते आधी कधीतरी ठरलं. आता ते श्रद्धेने तो ध्रुव ताराच झाला. आता त्याच्याबद्दल परत प्रश्न विचारणं नाही. पण जेव्हा कोणीतरी त्याला प्रथम ध्रुवतारा म्हटलं आणि अनेकांनी ते तशाच प्रकारे स्वीकारलं तेव्हा ती श्रद्धाच होती. आता ते ज्ञान झालं. पटतंय का तुम्हाला? असं ज्ञान ज्यांच्यापाशी आहे त्या ज्ञानाचा विद्यार्थी अशा ज्ञानी पुरुषाकडे जाऊन श्रद्धेनी ते ज्ञान ग्रहण करतो. वैद्यकीय शास्त्रातलं काही जर शिकायचं असेल कोणाला तर एखाद्या डॉक्टरकडे जाऊन शिकायला पाहिजे. मध्ये मी एका डॉक्टरांकडे गेलो होतो तर तिथं दोन विद्यार्थी त्यांचे बसलेले होते. ते आपले लक्षपूर्वक पाहत होते मला ते काय तपासतायत प्रश्न काय विचारतायत. तेवढ्यात त्यांना एक फोन आला. तेवढ्यात एकानी दोघांनी मला काय होत होतं हिस्ट्री काय वगैरे असं जरा विचारलं. म्हणजे कशा त्यांना त्यांचा रेफरन्स करता त्यांना एकदम काही कळत नव्हतं पण तिथं बसून नुसतं ऐकायचं याच्यावरून त्यांना ते ज्ञान जे त्याच्यातले तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून आपोआप येत असतं. तसंच गुरूंच्या पायापाशी बसून ज्ञान मिळतं. आणि या श्रद्धेची गरजही आपल्याला असते वेगवेगळ्या कारणाकरता. एक तर शिक्षणाकरता गरज प्रत्येकाला आहे. कोणी जर म्हणत असेल की आम्ही श्रद्धाळू वगैरे नाही तर थोडीशी गडबड त्यांच्या ठिकाणी होतीये. कारण श्रद्धेशिवाय ते ज्ञानी झालेच नाहीत. ज्याच्यातले आणि जेवढे ज्ञानी आहेत तेवढे ज्ञानी का होईना? पण श्रद्धा ठेवल्यामुळेच तेवढे ज्ञानी झाले. त्यांना शिक्षणाची गरज होती म्हणून जे शिकवतात त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांच्याकडून त्यांनी ज्ञान ग्रहण केलं म्हणून आज ते ज्ञानी आहेत त्यांच्या त्यांच्या विषयातले. आणि हे ज्ञान त्यांनी श्रद्धेनी मिळवलं. जशी शिक्षणाकरता आवश्यकता श्रद्धेची आहे तसं संकटात देखील श्रद्धेची आवश्यकता माणसाला भासते. ही श्रद्धा जरा वेगळ्या प्रकारची आहे. शिक्षणातली जी श्रद्धा आहे ती सिद्ध करता येते. याच्यात ही सिद्ध आणि असिद्ध हे कसं आहे ते मी तुम्हाला सांगितलं. त्याच्या संज्ञा आणि सगळ्यांनी मान्य केलं म्हणून तो जसा आंबा झाला तो एक सागाचं झाड झालं तरी देखील मूळ वस्तू उपलब्ध आहे ना त्या गुणांची गुणधर्माची. त्यामुळे त्याला अगदी खोटं कोणीच म्हणू शकणार नाही. हे जे ज्ञान आहे हे ज्ञान म्हणजे जगात सर्वस्व नाही. कधी कधी अशी गोष्ट होते की तुम्हाला अडचणीची परिस्थिती निर्माण होते. तुम्ही अडता एखाद्या ठिकाणी, जसं कोंडीत सापडणं म्हणतात किंवा खिंडीत सापडणं म्हणतात तशी परिस्थिती होते, म्हणजे पुढे जाता येत नाही, मागे वळता येत नाही, अशा अडचणीच्या वेळेला अजून एका श्रद्धेची गरज असते. कोणीतरी तुम्हाला सांगतं की एवढं नाम घे, काळजी करू नकोस, ही देखील एक श्रद्धा आहे. ही श्रद्धा तुमच्या संकटामुळे निर्माण झालेली आहे आणि तुम्हाला असं त्या संकटातून सुटायचं आहे आणि कोणी म्हणतं की तू सुटशील तरी देखील तिथल्या तिथं त्याला जरा समाधान वाटतं. जसं तुमच्या मुलीचं लग्न ठरत नाहीये आणि कोणीतरी तुम्हाला सांगावं की इतका गेलेला काळ होता ते जरा अवघडच होतं, तुम्ही प्रयत्न केले हे खरं, पण या डिसेंबरमध्ये तुम्ही मला भेटा, तुमच्या मुलीचं लग्न झालेलं असेल, तर आता ऐकणाऱ्याला त्याच्या मुलीचं लग्नही झालेलं नाही तो त्याच्या, पण डिसेंबरमध्ये मुलीचं लग्न होणार एवढ्यामुळे आत्ताच एकदम रिलीफ वाटतो. हा एक श्रद्धेचा भाग आहे. वयाच्या 40 पर्यंत तुझं जीवन खडतर जाईल की मग नंतर माझं सगळं चांगलं होईल ना, मग नंतर तुला त्याची सवय लागेल. पण 40 पर्यंत तर त्याला बरं वाटतं. 40 ला अजून जर त्याला 15 वर्ष असतील तर म्हणतो 40 पर्यंत तरी माझं नीट आहे, 40 नंतर तरी माझं जरा नीट होईल. श्रद्धा कधी कधी असा रिलीफ देते. आणि मध्ये एक निरीक्षण असं नोंदवलेलं होतं की याच्यातला लुबाडणुकीचा भाग आहे तो काढावर का, त्याच्या पोटी पैशांनी लुटणं माणसाला किंवा गैरफायदा घेणं हे चमत्कारिक आहे, पण भारतामध्ये दिले जाणारे गंडे, गंडे बर का, गंडे दोरे मंत्र कानात काय सांगतात ते उपाय, असं असल्यामुळं या देशात अडचणी इतक्या अडचणी आहेत तरी देखील मनोरुग्णांचं प्रमाण कमी आहे. असं एक परीक्षण होतं, जे सगळं आहे तिथं मनोरुग्णांचं प्रमाण जास्त आहे, याचं कारण फक्त याच्यात लुबाडणूक नाही झाली पाहिजे, पण तुझं नीट होणार आहे असं कोणीतरी म्हटलं त्या याच्यावर तो तसा तो पुढे जात राहतो, मानसिक विकृती कमीत कमी येते, कमीत कमी असं मी म्हणेन. मी त्याचं समर्थन करत नाहीये, पण श्रद्धेपोटी आपल्या आपल्या देशामध्ये असणाऱ्या श्रद्धेवर जे टीका करतात त्याच्याऐवजी केवळ श्रद्धा आहे म्हणून इथं मनोरुग्ण कमी आहेत असं म्हटलं गेलं, याच्यातून बरेच गैरव्यवहार निर्माण झाले. त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं ते चुकीचंच आहे, पण संकटकाळी श्रद्धेची गरज भासते आणि त्याच्यातून कोणी जर सोडवणारा भेटला तर त्याच्याकडे लोक जातात. हा एक काहींची त्या प्रकारची प्रवृत्ती असते. माझी आजी होती, आईची आई, तर ती कोणाला घरी यायला जरी उशीर झाला शनिपारापाशी राहायची, तुला चिमूटभर साखर ठेवीन असं म्हणायची, आता हा वेळेवरी घरात येऊ दे चिमूटभर साखर ठेवीन. ती अस्वस्थ झालेली असायची आणि शनिवर असलेल्या विश्वासामुळं तिला ती असं बोलून जायची, मग दुसऱ्या दिवशी चिमूटभर साखर ठेवून यायची. पण त्या वयात जी कातरता येते, जी असुरक्षितता वाटत असते, काय जे त्यांना वाटत असेल ते, एवढ्या गोष्टींनी संबंध हलक होऊन जायचं तिचं. तिलाही खूपच सवय होती अशा प्रकारची. म्हणून ज्याच्यापाशी या श्रेष्ठांमध्ये देखील ज्याच्यापाशी विद्या आहे, ज्याच्यापाशी गुण खूप आहेत त्याचं अनुसरण करावं, ज्याच्यापाशी बुद्धी आहे त्या बुद्धिवानाचं अनुसरण करावं, ज्याच्यापाशी कला आहे त्या कलेचं अनुसरण करावं, सामर्थ्य आहे, ऐश्वर आहे, श्रद्धेनी लोक त्यांचं अनुसरण करत असतात आणि भगवंत असं म्हणतात की अशा करता करतात की हा लोकच श्रद्धामयोयम पुरुषः, प्रत्येक जणच श्रद्धावान आहे इथं, आपल्यापेक्षा जो श्रेष्ठ कोणत्या ना कोणत्या तऱ्हेनी त्याचं जेव्हा अनुसरण करतो तेव्हा त्याच्या ठिकाणी श्रद्धा नाही असं म्हणायचं कारण नाही. विशिष्ट ठिकाणी नसेल, कोणी असं की ते ज्योतिष वगैरे सगळं झूट आहे, शक्य आहे, आम्ही देव मानत नाही, शक्य आहे, याचा अर्थ तुम्ही श्रद्धावान नाही असं नाही. योयश्रद्ध एव सहा, जो ज्या श्रद्धेचा त्याला अनुसरून तो जीव जीवन जगत असतो आणि श्रद्धेप्रमाणेच तो वर्तन करत असतो. काय ते पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्स. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 हरी. ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी जी बोला. पुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि.